नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. आजचा भारत आपल्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड करत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मन की बात मधून घेतला सरत्या वर्षातल्या कामगिरीचा आढावा. महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग. मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र. अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर पर्यावरण तज्ज्ञांच्या आक्षेपांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. T20 क्रिकेट मालिकेत श्रीलंकेविरुद्ध भारतीय महिला संघाची 4-0 आघाडी. आणि तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. आजचा भारत आपल्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड करत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते बोलत होते. या मालिकेचा 129वा भाग काल प्रसारित झाला. ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं. हाच उत्साह वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली तेव्हाही पाहायला मिळाला, असं पंतप्रधान म्हणाले.
आज का भारत अपनी सुरक्षा से कोई समझौता नहीं करता. ऑपरेशन सिंदूर के दौरान देश के कोने कोने से माँ भारती के प्रति प्रेम और समर्पण की तस्वीरें सामने आई. लोगों ने अपने अपने तरीके से अपने भाव व्यक्त किए.
या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी सरत्या वर्षातल्या आठवणींना उजाळा दिला. 2025 या वर्षानं आपल्याला अनेक असे क्षण दिले ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला. देशाच्या सुरक्षेपासून ते खेळांच्या मैदानापर्यंत, विज्ञानाच्या प्रयोगशाळांपासून ते जगभरातल्या मोठ्या व्यासपीठांपर्यंत भारतानं प्रत्येक ठिकाणी आपला मजबूत ठसा उमटवला, असं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशाला मिळालेलं यश, विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात घेतलेली भरारी, पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीवांची सुरक्षा, प्रयागराज इथला कुंभमेळा, अयोध्येत राम मंदिरावर ध्वजारोहण, या सगळ्या घटनांमुळे आज आपण अभिमानाने म्हणू शकतो की 2025 भारताला मोठा आत्मविश्वास दिला, असं पंतप्रधान म्हणाले.
विज्ञान और अंतरिक्ष क्षेत्र में भी भारत ने बड़ी छलांग लगाई. शुभांशु शुक्ला पहले भारतीय बने जो इंटरनेशनल स्पेस स्टेशन तक पहुंचे. पर्यावरण संरक्षण और वन्य जीवों की सुरक्षा से जुड़े कई प्रयास भी 2025 की पहचान बने. भारत में चीतों की संख्या भी अब 30 से ज्यादा हो गई है. 2025 में आस्था, संस्कृति और भारत की अद्वितीय विरासत सब एक साथ दिखाई दी.
देश आता 2026 मध्ये नवीन आशा आणि नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. युवकांच्या सामर्थ्याबद्दल बोलताना त्यांनी विज्ञान क्षेत्रातली आपली कामगिरी, नाविन्यपूर्ण संशोधन तंत्रज्ञानाच्या विस्तारानं जगभरातले देश प्रभावित झाल्याचं नमूद केलं. भारतीय भाषा, संस्कृती, वारसा, पारंपरिक कला याला बळकटी देण्यासाठी भारतीयांनी देशासह जगभरात केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी माहिती दिली. काशी तामिळ संगमम या उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला. 2026 हे वर्ष संकल्पाच्या पूर्ततेच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा ठरो, अशी आशा व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी व्यायाम करून सर्वांनी निरोगी राहण्याचं आवाहन केलं. देशाला आज काँग्रेस विचाराची गरज असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 140व्या स्थापना दिनानिमित्त काल मुंबईत टिळक भवन इथल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मनरेगातील महात्मा गांधी यांचं नाव कायम ठेवण्यासाठी आणि कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस वचनबद्ध असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. तसंच कार्यकर्त्यांना मनरेगा बचावची शपथही दिली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन पक्षानं आघाडीची घोषणा केली आहे. मुंबईतल्या 227 जागांपैकी 62 जागा वंचित आघाडी लढवणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी काल संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा केली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीनं छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी 4 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. सोलापूर महापालिकेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली असून दोन्ही पक्ष आता 51-51 जागेवर लढणार आहेत. माजी मंत्री शिवसेनेचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी काल सोलापूर इथंही माहिती दिली. महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगानं अपक्ष उमेदवारांसाठी 194 चिन्ह उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये विविध चिन्हांचा समावेश असून यात खाद्यपदार्थांच्या चिन्हांचाही वापर करण्यात आला आहे. निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांना तसंच अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या मुक्त चिन्हांमधून निवड करता येणार आहे. मात्र मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या राखीव चिन्हांवरच उमेदवार उभे करण्याची मुभा राहणार असून मुक्त चिन्हांची यादी त्यांना लागू राहणार नसल्याचं आयोगानं सांगितलं आहे. अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरणतज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली असून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि ए जी मसीह यांचा समावेश असलेल्या सुट्टीकालीन पीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर मोठ्या प्रमाणात निषेध आणि आक्षेप नोंदवला गेल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हा हस्तक्षेप केला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. शिक्षण आणि संस्कृती हे मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असं ते यावेळी म्हणाले. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली या संस्थेच्या स्थापनेतही अशाच वैश्विक विचाराचं स्वरूप दिसून येतं असं मुख्यमंत्री म्हणाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव आभासी पद्धतीनं या कार्यक्रमात सहभागी झाले होते. देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची सुरुवात काल घटस्थापनेनं झाली. येत्या बुधवारी सकाळी 7 जलकुंभ यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर शतचंडी होम, पूर्णाहुती, अन्नदान, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणातले लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. दरम्यान तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या फुलांपासून अगरबत्ती तयार करून निर्माल्याचं पावित्र्य जपणारा पर्यावरणपूरक उपक्रम श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं राबवण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
दररोज देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तसेच देशभरातून हजारो भाविक तुळजापुरात येत असतात. देवीच्या चरणी आणि मंदिर परिसरातील इतर देवतांच्या चरणी अर्पण करण्यात आलेली फुलं नियमितपणे गोळा करण्यात येतात. ही फुलं सेंद्रिय पद्धतीनं वाळवून त्यांची बारीक पावडर तयार केली जाते. त्यानंतर या पावडरमध्ये सेंद्रिय घटक आणि नैसर्गिक तेल मिसळून पूर्णतः रसायन विरहित अगरबत्ती तयार केली जाते. या प्रक्रियेमुळे निर्माल्याचं पावित्र्य अबाधित राहतंच, शिवाय पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळते. सेंद्रिय अगरबत्ती भाविकांसाठी विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहे. देवीदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं 1 जानेवारीला होणाऱ्या शौर्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काल सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत प्रशासनाची बैठक झाली. या सोहळ्यानिमित्त भीमा कोरेगाव इथं येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसंच हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा अशा सूचना कांबळे यांनी दिल्या. महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा चौथा T20 सामना भारतानं 30 धावांनी जिंकला. काल तिरुवनंतपुरम इथं झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत 221 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला श्रीलंकेचा संघ निर्धारित षटकात 191 धावाच करू शकला. या विजयासोबतच भारतानं 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. विजयवाडा इथं झालेल्या 87व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ऋत्विक संजीव एस यानं पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलं आहे. त्यानं अंतिम सामन्यात भारत राघव याचा 21-16, 22-20 असा पराभव केला. पुरुष दुहेरीत ए हरिहरन आणि रुबन कुमार यांनी, महिला दुहेरीत शिखा गौतम आणि अश्विनी भट के यांनी, तर मिश्र दुहेरीत सात्विक रेड्डी के आणि राधिका शर्मा यांनी विजेतेपद पटकावलं. परभणी इथं बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं आयोजित यहा के हम सिकंदर हा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या महोत्सवाचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात 16 दिव्यांग शाळेतल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, चित्रकला उत्कृष्टपणे सादर केल्या. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी शासनाची बनावट वेबसाईट तयार करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा जालना पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या प्रकरणातला मुख्य सूत्रधार बिट्टूराज यादव याला बिहारमधून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण 1,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आजचा भारत आपल्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड करत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मन की बातमधून घेतला सरत्या वर्षातल्या कामगिरीचा आढावा. महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग. मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र. आणि तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.